आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरात आज शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचं वितरण। भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे 160 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। हरियाणा विधानसभा निवडणुकीची तसंच जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी। आणि चौथी हॉकी इंडिया आंतरविभागीय स्पर्धा आजपासून पुण्यात सुरू होणार। देशभरात आज शिक्षक दिवस साजरा होत असून यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। दरवर्षी 5 सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। शालेय शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी योगदान देणाऱ्या 82 शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतय्या बेडके यांचा समावेश आहे। या पुरस्काराचं स्वरूप 50,000 रुपये रोख, रौप्यपदक आणि प्रशस्तीपत्र असं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत। कोवळ्या मनाला घडवणाऱ्या शिक्षा सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत। यंदा या पुरस्कारांसाठी प्राथमिक, माध्यमिक आणि इतर विभागांमधून 109 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनानं महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावलं उचलून महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी राज्यातल्या महिला विकासाच्या योजनांचं कौतुक केलं। महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्या काल बोलत होत्या। महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करावं, आपल्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी स्वतःकडे देखील लक्ष द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं।
बहने परिवार के स्वास्थ्य का ध्यान तो देती है लेकिन अपने भोजन और स्वास्थ्य का ध्यान नहीं रखती है। मैं सभी बहनों से कहना चाहूंगी कि आप सब अपने स्वास्थ्य पर भी जरूर ध्यान दें। बच्चों और परिवार की देखभाल करने में अपने स्वास्थ्य को अनदेखा नहीं करना है। आपको अपने और अपने परिवार के अच्छे भविष्य के लिए भी अपने स्वास्थ्य का ध्यान रखना होगा।
या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आलं। भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे 160 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ब्रुनेईचा यशस्वी दौरा आटोपल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल सिंगापूर इथं पोहोचले। त्यानंतर मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वोंग यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर भारत आणि सिंगापूर दरम्यान आरोग्य आणि औषध, शिक्षण आणि कौशल्य विकास, डिजिटल तंत्रज्ञान आणि भारत आणि सिंगापूर सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारी या क्षेत्रातील सहकार्यासाठी 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली। त्यानंतर मोदी बोलत होते। सिंगापूर हा केवळ भागीदार देशच नाही तर प्रत्येक विकसनशील राष्ट्रासाठी प्रेरणास्थान आहे असं मोदी यांनी सांगितलं। त्यानंतर दोन्ही प्रधानमंत्र्यांनी सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अग्रगण्य सिंगापूर कंपनी एईएम होल्डिंग्स लिमिटेडलाही भेट दिली। प्रधानमंत्री मोदी आज सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षणमुगरत्नम आणि इतर अनेक मान्यवरांचीही भेट घेणार आहेत। ते सिंगापूरच्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत। गेल्या 10 वर्षात भारताची सौर ऊर्जा क्षमता 32 पटींनी वाढली असून हा वेग कायम राहिला तर 2030 पर्यंत देश 500 गिगावॅट इतकी सौर ऊर्जा निर्मिती करेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। नवी दिल्ली इथं आयोजित 2 दिवसांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला प्रधानमंत्री मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केलं। भारतानं गेल्या काही वर्षात हरित ऊर्जा निर्मितीत मोठी प्रगती केली आहे। भारतासह जगभरातही अनेक संस्कृतींनी सूर्याचं महत्व सांगितलं आहे. या महोत्सवाद्वारे सूर्याचा उत्सव साजरा करण्यात येत आहे असंही प्रधानमंत्री म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जम्मू काश्मीरच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसंच हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. जम्मू काश्मीरचा तिसरा टप्पा आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर असून 16 तारखेपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतील, तर जम्मू काश्मीरच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जम्मू काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 22, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगानं लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 126A अंतर्गत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांदरम्यान कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल प्रसारित करण्यावर बंदी घातली आहे. हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होईल. हरियाणामध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. दोन्ही निवडणुकांची मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. केंद्र सरकार, त्रिपुरा सरकार आणि नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स यांच्या प्रतिनिधींमध्ये सामंजस्य करारावर काल नवी दिल्ली इथं स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी गृहमंत्री अमित शहा, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, गृहमंत्रालय आणि त्रिपुरा सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नॅशनल फ्रंट आणि त्रिपुरा फ्रंट या संघटनांनी आपली शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात येणं आणि त्रिपुराच्या विकासासाठी वचनबद्धता दर्शवणं ही अतिशय आनंदाची बाब असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेतील वेतन 1 जानेवारी 2025 पासून निवृत्तीवेतनधारकांना देशभरातील कोणत्याही बँकेतून मिळू शकणार आहे अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी काल दिली. याचा लाभ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 78 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना होणार आहे. केंद्रीकृत पेन्शन पेमेंट यंत्रणेला मंजुरी मिळणं ही ईपीएफओच्या आधुनिकीकरणातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे असं मांडवीय यावेळी म्हणाले. भारत सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्याबाबत संयुक्त समितीची 6वी बैठक काल रियाध इथं झाली. भारतीय सशस्त्र दलाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद आणि सौदी अरेबियाचे सामरिक बाबींचे संरक्षण उपमंत्री मेजर जनरल सलमान बिन अवध अल हर्बी यांच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सध्या सुरु असलेल्या संरक्षण कार्याचा व्यापक आढावा घेतला. या चर्चेमध्ये संयुक्त सराव, तज्ञांची देवाणघेवाण, प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योग सहकार्य यासह लष्करी सहकार्य आदी विषयांचाही पैलूंचा या विषयात समावेश करण्यात आला. वरिष्ठ पुरुष गटासाठीची 4थी हॉकी इंडिया आंतरविभागीय स्पर्धा आजपासून महाराष्ट्रात पुणे इथं सुरु होत आहे. या स्पर्धेत देशभरातले 18 संघ सहभागी होणार आहेत. टोकियो ऑलिम्पिक खेळलेले सुरेंदर कुमार, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आकाशदीप तसंच ऑलिम्पियन धर्मवीर आणि दलप्रीत सिंग यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू यात सहभागी होणार आहेत. पॅरिस इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भारतीय क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी करत 4 पदकं पटकावली. यामध्ये 2 सुवर्णपदकांचा समावेश आहे. हरविंदर सिंगनं तिरंदाजीत ऐतिहासिक कामगिरी करत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. काल रात्री झालेल्या स्पर्धेत पुरुष केरी किवर प्रकारात हरविंदर सिंग ही कामगिरी केली. धर्मवीरनं पुरुषांच्या क्लब थ्रो F51 अंतिम सामन्यात 34.92 मीटरचा थ्रो नोंदवून आशियाई विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत प्रणव सुरमानं 34.59 मीटर थ्रो करत रौप्यपदक पटकावलं. महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरु झालेल्या आरोग्याची वारी, पंढरीची दारी या शिबिराचा लाभ यंदा आषाढी वारी करणाऱ्या 15 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांनी घेतला, त्यामुळे या आरोग्य शिबिराची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या शिबिराची संकल्पना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांची आहे. आंध्र प्रदेशातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय गृह विभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कुमार जिंदल यांच्या नेतृत्वाखालचं पथक जात आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यापूर्वी या पथकानं ताडपल्ली इथं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचं वितरण. भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे 160 अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हरियाणा विधानसभा निवडणुकीची तसंच जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी आणि चौथी हॉकी इंडिया आंतरविभागीय स्पर्धा आजपासून पुण्यात सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.